चीनीमंडी.com पॉडकास्ट।
दुष्काळी भागातील ऊस शेतीसाठी ऊसाच्या नवीन 3 वाणांची शिफारस। महाराष्ट्रातील मराठवाडा सारख्या दुष्काळी भागातील ऊस शेतीसाठी 3 वाणांच्या चाचण्या विविध 4 ठिकाणी सुरू आहेत। यामध्ये को 85019, 98017 आणि 09004 या वाणांचा समावेश आहे। 2021 या वाणांची महाराष्ट्रातील दुष्काळी भागांसाठी शिफारस केली जाईल। या वाणांच्या चाचण्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत अशी माहिती कोइंबत्तूरच्या ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ बक्षीराम यांनी पुण्यामध्ये कार्यक्रमामध्ये बोलताना दिली। महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीतील वाणांच्या संशोधन आणि विकासासाठी मराठवाड्यात 2016 सर्वेक्षण करण्यात आलं होतं। त्यानुसार कोइंबत्तूरच्या संशोधन केंद्रातील 18 वाणांच्या प्रकारच्या संशोधनातील को 85019, 98017 आणि 09004 या 3 वाणांच्या चाचण्या कोपरगाव, नांदेड, जालना आदी ठिकाणी चालू आहेत। यासोबतच उसाच्या को 86032 या वाणाला पर्याय आणि प्रभावी ठरणारा को 11015 वाण लवकरच महाराष्ट्रातील ऊस शेतीसाठी शिफारस करणार आहे। तामिळनाडूपेक्षा कोल्हापूर परिसरातील वातावरण या वाणाला पोषक असून किमान 1% साखर उतारा वाढेल अशी माहिती कोइंबत्तूरच्या ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ बक्षीराम यांनी दिली।